नमस्कार मित्रांनो, आज मराठी राजभाषा गौरव दिन, कवी कुसुमाग्रज यांची जयंती. कुसुमाग्रजांची एक चारच ओळींची कविता आहे. नाशिकमधल्या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर शिळेवर कोरून ठेवलेल्या या त्या चार ओळी. विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची. या चार ओळीत काय नाही? कवीचा आपल्या कवितेवरचा, शब्दांवरचा, भाषेवरचा आणि त्यातून मिळणाऱ्या स्वानंदावरचा विश्वास तर आहेच, पण त्याही पुढे जाऊन रोजच्या जगण्यात आपल्याला जखडून टाकणाऱ्या कुंपणांना भेदणारी एक गुरुकिल्ली ही आहे. लोक काय म्हणतील, माझं हसं झालं तर काय होईल, प्रयत्न करूनही समजा मी अपयशी ठरलो तर काय होईल, चार लोकांसमोर मला नीट बोलता आलं नाही तर काय होईल, अशा अनेक प्रश्नांमुळे, अविवेकी समजांमुळे आपण भीती, नैराश्य, लाजाळूपणा, भिडस्तपणा आणि आत्मविश्वासाच्या अभावाला जवळ करतो. या चार ओळींमधला अर्थ समजून घेतला तर या भावनांना दूर करणे अगदी सहज शक्य होते. कुणावरही विजय मिळवायचा आहे, कुणासमोर तरी आपली क्षमता सिद्ध करायची आहे, अमक्याने बरोबर म्हटलं तरच आपण चांगले, चार लोकांना किंवा समाजाला जे मान्य असतं तेच फक्त योग्य, अशा अविवेकी विचारांनी आपण आपल्या क्षमतांना जखडून टाकतो, त्यांना कुंपणं घालतो आणि इतरांनी आपल्याला चांगलं म्हणण्याची वाट बघत बसतो. जगात रत्नपारखी लोक कमी आहेत. अगदी अस्सल हिरा जरी एखाद्या अज्ञानी माणसाच्या हातात पडला तर तो त्याला दगडच वाटतो, पण म्हणून तो हिरा नसतो का? आपण काय आहोत ते आपल्यालाच समजत नसेल तर इतरांना आपली खरी ओळख कशी होणार? इकीगाईमधून सुद्धा हेच सांगितलंय. स्वतःला समजून घ्या. आपला प्रवास, आपला मार्ग, आपला वेग, आपली पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी आहे हे लवकरात लवकर तुमच्या डोक्यात जाऊ दे. मग इतरांबरोबर आपली नाहक तुलना करणे आपोआप बंद होते आणि खुलं होतं ते स्वानंदाचं दार.